कलसई करास पत्र अध्याय 3। यास्तव तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठविले गेला तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जिथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळवायचा यत्न करा।
वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका, कारण तुम्ही मृत झाला आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे। आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रकट होईल तेव्हा तुम्हीही त्याचबरोबर गौरवात प्रकट व्हाल।
तर पृथ्वीवरील तुमचे अवयव जीवे मारा, म्हणजे जार कर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ, याला मूर्ती पूजा म्हणावे, यास जीवे मारा। त्यामुळे देवाचा कोप आज्ञाभंगाच्या पुत्रावर होतो। तुम्ही पूर्वी त्या वासनात जगत होता तेव्हा त्यामध्ये तुम्हीही वागत होता, परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपण, मुखाने निंदा व शिविकाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा। एकमेकांबरोबर लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसह काढून टाकले आहे आणि जो नवा मनुष्य त्यास अस्तित्वात आणणाऱ्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे त्याला अंगी द्यायला हा। यात हेलेनी व यहुदी, सुंता व बेसुंता, बरवर व स्कुथी, दास व स्वतंत्र हे नाही, तर ख्रिस्त सर्व काही आणि सर्वात आहे।
तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, नम्र भाव, लीनता, सहनशीलता ही अंगी लिया। एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाराणे असल्यास आपसात क्षमा करा। प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा। पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती, ती या सर्वांवर अंगी लिया। ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो। तिच्याकरिता तुम्हाला एक शरीर असे पाचारण्यात आले आहे आणि तुम्ही कृतज्ञ असा। ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये सर्व ज्ञानाने भरपूर राहो। स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक स्तवने यांनी परस्परास शिकवण द्या व बोध करा। आपल्या अंतःकरणात देवाला कृपेच्या प्रेरणेने गा आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही करिता ते सर्व प्रभू येशूच्या नामाने करा आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याचे उपकार स्मरण करा।
बायकांनो, जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपापल्या नवऱ्याच्या अधीन असा। नवऱ्यांनो, तुम्ही आपापल्या बायकोवर प्रीती करा व तीचबरोबर निष्ठुरतेने वागू नका। मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आईबापांची आज्ञा माना, हे प्रभूला आवडते आहे। बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडवू नका, चिडवाल तर ती खिन्न होतील। दासांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या व्यवहारातल्या धन्यांच्या आज्ञा माना। मनुष्यास संतोष विणाऱ्या नोकरांसारखे तोंड देखल्या चाकरीने नका, तर सालस मनाने प्रभूची भीती बाळगून त्याला माना। आणि जे काही तुम्ही करता ते मनुष्यांसाठी म्हणून नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा। प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हास मिळेल हे तुम्हास माहीत आहे। प्रभू ख्रिस्त याची चाकरी करा। अन्याय करणाऱ्याने केलेला अन्याय त्यासकडे परत येईल, पक्षपात होणार नाही।